शोभा तो भरा, ऋण सुन तीनू पूरे चरणी घागरिया। जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ति, दर्शन मात्रे मन कामना पूर्ति। जय देव जय देव लंबोदर पीतांबर फणिवर बंधना, सरल सोंड वक्र तुंड त्रिनयना। दास रामाचा वाट पाहे सदना, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे।
ಬೇಡ ಸಂಸಾರಿ, ಅನಾಥನಾಥೆ ಅಂಬೆ ಕರುಣಾ ವಿಸ್ತಾರಿ, ಬಾರಿ ಬಾರಿ ಜನ್ಮ ಮರಣಾಥೆ ಬಾರಿ, ಹಾರಿ ಪಡಲು ಆತ ಸಂಕಟ ನೀವಾರಿ, ಜಯ ದೇವಿ ಜಯ ದೇವಿ ಮಹಿಷಾಸುರ ಮರ್ದಿನಿ, ಸುರವರಹೇಶ್ವರ ವರದೆ ತಾರಕ ಸಂಜೀವನಿ, ಜಯ ದೇವಿ ಜಯ ದೇವಿ निर्गुण निश्चल निष्कल जेते तू त्रिगुणा, सर्वस्याद्या तुझला म्हणती जन सगुणा, दिसती जगतव अंगी मणिगण जे विगुणा, जाणून मुनि जन योगी जाणती याची खुणा, जय देवी जय देवी जय चित सुख सदने, हे कर वीर दिवासिनी कमले शशि वदने, जय देवी जय देवी
जय देवी जय देवी जय चित सुख सदने, हे कर वीर दिवासिनी कमले शशि वदने, जय देवी जय देवी।
शशि गगने करी अम्बुज वृष्टि, तुझे निर्मित कमलोद्भव सृष्टि, कमलाकर हर वांछित त्वत्करुणा दृष्टि, त्वत्कर लेखन हर हर विधिचा अदृष्टि, जय देवी जय देवी जय चित सुख सदने, हे कर वीर निवासिनी कमले शशि वदने, जय देवी जय देवी
जय देवी जय देवी जय चित सुख सदने, हे कर वीर निवासिनी कमले शशि वदने,
लावण्य सुंदर मस्तकी भाया, हे तुरिया जल निर्मय वारे सुरसुया,
साधुन शिळा सेतु बांधोनी लिंग देहलंकापुरी विध्वंसुनी काम क्रोधाधिक राक्षस मर्दुनी देह अहम भाव रावण निवटोनी जय देव निज बोधा रामा परमार्थे आरती सद्भावे आरती परिपूर्ण कामा सीता सिद्धि हनुमंत गेला लंका दहन करुनी अखया मारीला मारीला जंबुमाळी भुवनी त्रहटीला आनंदाची गुढी घेऊनिया आला जय देव निज बोधा रामा परमार्थे आरती सद्भावे आरती परिपूर्ण कामा शक्ति सोडविली सीता म्हणुनी येणे झाले अयोध्ये रघुनाथा आनंदे वो संडे वैराग्य भरता आरती घेऊन आली कौसल्या माता जय देव निज बोधा रामा परमार्थे आरती सद्भावे आरती परिपूर्ण कामा दशरथ कुमार नगरी होत आहे आनंद थोर निजबोधा रामा परमार्थे आरती सद्भावे आरती परिपूर्ण कामा सिंहासनी राजा रघुवीर सोहम भावे तया पूजा उपचार सहजांची आरती वाद्यांचा गजर माधवदास स्वामी आठव न विसर जय देव निजबोधा रामा परमार्थे आरती सद्भावे आरती परिपूर्ण कामा
जय पांडुरंगा रखुमाई वल्लभा राई चावल्ला।
मैया जय लक्ष्मी माता। जो जन तुमको दाता, जो जन तुमको दाता, सुख संपत्ति पाता। ओम जय लक्ष्मी माता।
अवतीर्ण झालासे स्वामी दत्त दिगंबर आरती साई बाबा आठा दिवसा गुरुवारी भक्त करी वारी प्रभु पद पहावया भव भय निवारी आरती साई बाबा माझा निज गव्य ठेवा उमा देवाधि देवा आरती साई बाबा इच्छिका दीन चापक निर्मल तोय निज सुख आजावे मारवाया संभाला पूरी भाग आरती साई बाबा सुखदाकार दीवा चरण रजातनी
गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओवाळी तो काकड आरती स्वामी समर्था तुज प्रती ओवाळी तो काकड आरती स्वामी समर्था तुज प्रती चरण दावी जगतपते स्तवितो तुझी आदि मूर्ति
ओवाळी तो काकड आरती स्वामी समर्था तुज प्रती चरण दावी जगतपते स्तवितो तुझी आदि मूर्ति
भक्त जन येऊनिया वारी उभे स्वामी राया चरण तुझे पहावया तिष्ठती अति प्रीती
ओ वाणी तो काकड आरती स्वामी समर्था तुज प्रति चरण दावी जगतपते स्तवितो तुझी आदि मूर्ती
भक्तांच्या कैवारी समर्था निर्धारे हेत ठेवूनिया चरणावरी गातो आम्ही तुझी स्तुती
ओ वाणी तो काकड आरती स्वामी समर्था तुज प्रति चरण दावी जगतपते स्तवितो तुझी आदि मूर्ति
पूर्ण ब्रह्म देवाधिदेव निरंजनी तुझा ठाव भक्तांसाठी देह भाव धारिसी तू विश्वपती
ओ वाणी तो काकड आरती स्वामी समर्था तुज प्रति चरण दावी जगतपते स्तवितो तुझी आदि मूर्ति
स्वामी तुझी कृपा घन उठो निदेई दर्शन स्वामी दास चरण वंदुन मागत से भाव भक्ति
ओ वाणी तो काकड आरती स्वामी समर्था तुज प्रति चरण दावी जगतपते स्तवितो तुझी आदि मूर्ति चरण दावी जगतपते स्तवितो तुझी आदि मूर्ति
कोटी प्रगटे भक्तांच्या स्वार्था जय देव जय देव जय देव स्वामी समर्था अक्कल कोटी प्रगटे भक्तांच्या स्वार्था जय देव जय देव ब्रह्मानंद गुरुवर कैवल्या सदा
कीर्ती आशा मनीषा कृष्णांची करशी पूर्ती कृपा प्रसादे म्हणुनी देशी तू भ्रुकुटी पाहुनी विलोभ मूर्ती विसरली ही भ्रांती जय देव जय देव धरती तव चरण निर्गुण सगुण रूपे करती तव स्मरण आकाश अग्नि तू तू पंच प्राण चंद्र सूर्य तूची वसुंधरा पूर्ण जय देव जय देव असंख्य सुख देवनी तो पाठवी मोक्षासी कृपा कटाक्षे तुमची असावी मज भरती आश्रय देशी सदैव सद्गुरु चरणाशी
जय देव जय देव
जय देव जय देव स्वामी समर्था अक्कल कोटी प्रगटे भक्तांचा स्वार्था जय देव जय देव अक्कल कोटी प्रगटे भक्तांचा स्वार्था जय देव जय देव
त्रिगुणात्मक त्रैमूर्ति दत्त हा जाना त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा नेति नेति शब्द नये अनुमाना सुरवर मुनि जन योगी समाधि नये ध्याना जय देव जय देव सबाय अभ्यंतरी तू एक दत्त अभाग्यासी कैची कळेल ही मात पराही परतलिते थे कैसा हेत जन्म मरणाचा ही पुरला से अंत जय देव जय देव दत्त येऊनिया उभा ठाकला सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिला जन्म मरणाचा फेरा चुकविला जय देव जय देव दत्त दत्त ऐसे लागले ध्यान हर पले मन झाले उन्मन मितूपणाची झाली बोलवण एका जनार्दनी श्री दत्त ध्यान जय देव जय देव
अनुभविते जाणती जय गुरुपदीचे अभिलाषी
धन्या धन्या हो प्रदक्षिणा सद्गुरु आयाची झाली परा
सर्व ही तीर्थे घडली आमा आदि करुणिकाशी
करता दुख हरता वार्ता विघ्नाची
वार्ता विघ्नाची।
कविन् कवीनामुपमश्रवस्तमम् ज्येष्ठराजं ब्रह्मणा ब्रह्मणस्पत आनशृणुवन्नूतिभिः सीदसादनम् ॐ यज्ञेन यज्ञमयजन्तदेवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् ते हनाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः ॐ राजाधिराजाय प्रसय्यसाहिने नमो वयं वै श्रवणाय कुरुमहे समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः ॐ स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समन्तपर्यायी स्यात् सार्वभौमः सार्वायुष आन्तादापरार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यन्ताया एकराळिति तदप्येष श्लोकोऽभिगीतो मरुतः परिवेष्टारो मरुत्तस्यावसन् गृहे आवीक्षितस्य कामप्रेर्विश्वे देवाः सभासदैति